नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय संविधानाचे मुखेल शिल्पकार डॉ भीमराव आंबेडकर हांच्या 134व्या जयंती निमतान आयज पुराय देश तांकां आर्गां ओंपता. आंबेडकर जयंती निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज हरयाणात जायत्या प्रकल्पांचो शुभारंभ करतले. फरार आशिल्लो हिरांचो वेपारी मेहुल चोक्सी हाका बेल्जियम पुलिसांनी केली अटक. तामिळनाडू आणि केरळ आयज आपले पारंपारीक नववर्स व्हडा उमेदीन मनयतात. तिरंदाजी संवसारीक कप सर्तीच्या पहिल्या पांवड्यार भारतान दादल्यांच्या रिकव सांघिक सर्तीत रुपया पदक मेळयले. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात मुंबय इंडियन्स पंगडान दिल्ली कॅपिटल्स पंगडाक 12 धावण्यांनी हारयले. आता पुराय खबरो. भारतीय संविधानाचे मुखेल शिल्पकार डॉ भीमराव आंबेडकर हांच्या 134व्या जयंती निमतान आयज पुराय देश तांकां आर्गां ओंपता. ह्या निमतान देशभरात खुबश्यो कार्यावळी आयोजीत केल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री वांगडी तशेंच हेर मानेस आयज सकाळीं संसद घर संकुलांतल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचेर फुलां ओंपून तांकां आर्गां ओंपतले. डॉ आंबेडकर हांणी समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी जावन लोकां खातीर आपले जीण ओंपून जायते उपक्रम केले. बाबासाहेब आंबेडकर हांणी समाजांतल्यान कुशीक काडिल्ल्या वर्गा आड सामाजीक आनी जातीभेद सोपोवपा खातीर खर वावर केलो. सुरवाती सावन ते स्वतंत्र भारताचे पयले कायदो आनी न्यायमंत्री आशिल्ले. 1990 वर्सा मरणा उपरांत तांकां भारताचो सर्वोच्च नागरीक सन्मान भारतरत्न पुरस्कारान भोवमानीत केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आंबेडकर जयंती निमतान देशवासियांक परबी भेटयल्या. खुबश्यो आडखळी आसून लेगीत बाबासाहेबांनी एक वेगळी वळख निर्माण केली आणि संवसारभरात मान मेळयलो असे आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हळा. असाधारण क्षमता आणि भोआयामी व्यक्तिमत्वाचे ते धनी आशिल्ले असे बाबासाहेबांचे वर्णन अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, कायदे पंडित आणि एक महान समाजसुधारक असे करताना राष्ट्रपतींनी सांगले. बाबासाहेब समान हक्काचे कट्टर समर्थक आशिल्ले. पुराय जिणेंत तांणी बायलांच्या आणि वंचित वर्गाच्या आर्थिक आणि सामाजिक हक्कां खातीर संघर्ष केलो असे राष्ट्रपतींनी सांगले. बाबासाहेब शिक्षणाक सामाजिक परिवर्तनाचे आणि वंचितांच्या सक्षमीकरणाचे माध्यम मानताले असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आपल्या संदेशात म्हळा. आयज आंबेडकर जयंती ते फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज हरयाणातल्या हिसारात हिसार ते अयोध्या मजगती वेवसायीक विमान सेवेचे उक्तावण करतले. ते हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची बुन्याद लेगीत बसयतले. प्रधानमंत्री यमुनानगरातल्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आणि बुन्यादी फातर बसयतले. एका जाहीर सभेत लेगीत ते उलोवप करतले. प्रधानमंत्री यमुनानगरात दिनबंधू छोटीराम उष्णताय वीज प्रकल्पाच्या 800 मेगावॅट युनिटाचो बुन्याद घालतले. यमुनानगरातल्या मुकरबपूर हांगा गोवर्धन येवजणे खाला एका कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचो प्रधानमंत्री बुन्यादी फातर बसयतले. भारतमाला परियोजने अंतर्गत 14 किलोमीटर लांबायेच्या रेवाडी बायपास प्रकल्पाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उक्तावण करतले. डॉ आंबेडकर जयंतीच्या फाटभुंयेर मध्य प्रदेशातल्या तांचे जल्मस्थळ डॉ आंबेडकर नगर ते कोटा मार्गान नवी दिल्ली अशी एक्सप्रेस रेल्वे सेवा काल सावन सुरू झाल्या. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, मध्य प्रदेशचे मुखेलमंत्री डॉ मोहन यादव आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल ह्या रेल्वे गाडयेक पाचवो बावटो दाखयलो. ह्या वेळार ओम बिर्ला कोटा हांगा मुखेलमंत्री डॉ यादव आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव नवी दिल्लीतल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं आणि बायला आणि भुरगे उदरगत राज्यमंत्री सावित्री ठाकूर आंबेडकर नगरातल्यान ह्या कार्यावळीक वांटेकार जाल्ले. ह्या रेल्वे सेवेक लागून राजस्थानातले शिक्षणीक केंद्र कोटा, मध्य प्रदेशातले अध्यात्मिक शार उज्जैन आणि व्यवसायिक केंद्र इंदूर हांच्या मदलो संपर्क आणिक घटमूट जातलो असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी सांगले. ह्या रेल्वेच्या शुभारंभासयत रेल्वे मंत्रालयान 2028च्या उज्जैन कुंभमेळ्याची तयारी लेगीत सुरू केल्या असे ह्या वेळार केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. फरार आशिल्लो हिरांचो वेपारी मेहुल चोक्सी हाका बेल्जियम पुलिसांनी अटक केल्या. पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणात ही अटक केल्या. सीबीआयच्या विनवणे प्रमाण आणि मुंबय न्यायालयाच्या 2 अटक वॉरंटच्या आधाराचेर 65 वर्सां पिरायेच्या चोक्सीक अटक केल्या. चोक्सी हो पंजाब नॅशनल बँकेतल्या 13,500 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातलो आरोपी आसा. तो बेल्जियमातल्या केपटाऊन शारात ताची घरकान प्रिती चोक्सी वांगडा रावतालो. त्याच प्रकरणात सहआरोपी आणि चोक्सीचो भाचो नीरव मोदी हाचे लंडनातल्यान प्रत्यार्पण जावपाची शक्यताय आसा. पंजाब नॅशनल बँकेचो घोटाळो उक्ताडार येवपाच्या कांय सप्तका आदी जानेवारी 2018 दोगी भारतातल्यान पळून गेल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संध साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
तामिळनाडू आणि केरळ आज आपले पारंपरिक नवे वर्ष व्हडा उमेदीन मनयतात. संवसारभर केरळ मूळचे लोक आज नवे वर्ष विशू मनयतात. कापणी आणि समृद्धीचो हो उत्सव. विशू हे नवे आरंभाचे प्रतीक असून ह्या दिसा श्रीकृष्णाची पूजा करतात. आज केरळात गुरुवायूर श्री पद्मनाभ स्वामी देऊळ साबरीमाला ह्या मुखेल देवळांनी विशुकनी आणि खाशेले विधी करतात. सकाळ सावनच व्हडा प्रमाणात भक्त या देवळांनी येवपाक लागल्यात. इतले मजगती संवसारभर तामिळ मूळचे लोक आज नवे वर्स पुथांडू मनयतात. तामिळ म्हयन्याच्या चितिरायेच्या पहिल्या दिसाक पुथंडू असे म्हणतात. लोक आपल्या परिवारा वांगडा हो उत्सव मनयतात. मोदी सरकारान सहकार मंत्रालय तयार केल्या उपरांत भारताच्या सहकारी क्षेत्रात झाल्या परिवर्तनकारी बदलांची केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा हांणी तोखणाय केल्या. भोपाळात राज्य पावण्यावेले सहकारी परिषदेत ते उलयताले. भारताच्या इतिहासात पहिलेच खेपे सरकारान कशा तरेन ग्रामीण उदरगत शेती आणि पशुपालन हांकां एकठांय हाडले ते विशीं अमित शहा उलयले. सहकारी नेमांक प्रमाणीत करपाक केंद्र सरकाराची भूमिका महत्वाची अशें तांणी सांगले. सगळ्या राज्यांनी आदर्श उपनेम आपणायले, हाका लागून ह्या क्षेत्राक परतून जिवीत मेळ्ळा. आतां सहकारी बँको अल्पकाळांतल्या शेतकी अर्थीक मळा भायर विस्तार करतात अशें शहा हांणी नदरेक हाडले. बियो सेंद्रीय निर्यात सहकारी संस्था वरवीं शेतकारांक फावते दर आनी बँक खात्याक थेट फारीकपण मेळटा अशें तांणी हे वेळार सांगले. DRI म्हळ्यार महसूल गुप्तचर संचालनालयान मिझोरमच्या भायल्या वाठारांत 52 किलो परस चड सुमार 52 कोटी रुपयां वयर घुवळी वखदां जप्त केल्या. हे संबंदी दोगा जाणांक अटक केल्या. जप्त केल्ल्या घुवळी वखदां मदीं मेथॅम्फेटामायनच्यो गुळ्यो आशिल्ल्याचे चाचण्यां मदीं दिसून आयले. प्राथमीक चवकशे प्रमाण ती म्यानमारांतल्यान मिझोरमांत हाडिल्ली अशें कळटा. तिरंदाजी संवसारीक कप सर्तीच्या पहिल्या पांवड्यात भारतान दादल्यांच्या रिकव संघीक सर्तीत रुप्या पदक मेळयला. अमेरिकेतल्या ओबंडेल हांगा काल राती जाल्ल्या निमण्या फेरीत भारतीय पंगडात धीरज बोम्मादेवडा, तरुणदीप रॉय आणि अतनु दास हांचो आस्पाव आशिल्लो. ह्या सर्तीत चीनान भांगरा पदक मेळयले. ह्या हंगामात भारताचे हे तिसरे पदक असा. हे आदी भारतान कंपाऊंड मिश्र सांघिक सर्तीत भांगरा पदक आणि कंपाऊंड दादल्यांच्या सांघिक सर्तीत काश्या पदक मेळले. धीरज आयज दादल्यांच्या रिकव वैयक्तीक सर्तीत खेळटलो. IPL क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात मुंबय इंडियन्स पंगडान दिल्ली कॅपिटल्स पंगडाक 12 धावणांनी हारयले. पहिली फलंदाजी करताना मुंबय इंडियन्स पंगडान निर्धारित 20 षटकात 5 बाद 205 धावण्यो केल्यो. उपरांत दिल्ली कॅपिटल्स पंगडाचो धाव 193 धावणार सोपलो. काल आनी एका खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान राजस्थान रॉयल्स पंगडाक 9 गड्यांनी हारयले. राजस्थान रॉयल्स पंगडान पहिली फलंदाजी करताना 173 धावण्यो केल्ल्यो. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान 28 षटकात दिल्ले मोख हुपले. आयज लखनौत चेन्नय सुपर किंग्स पंगड लखनौ सुपर जायंट्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. भारतीय क्रिकेट पंगडाचो आदलो कर्णधार सौरव गांगुली हांची ICC दादल्यांच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदार परतून निवड केल्या. VVS लक्ष्मण लेगीत पॅनलचे वांगडी आसतले. गांगुली हांची 2021 वर्सा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्ली. आता ते अनिल कुंबळे हांची सुवात घेतले. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. भारतीय संविधानाचे मुखेल शिल्पकार डॉ भीमराव आंबेडकर हांच्या 134व्या जयंती निमतान आयज पुराय देश तांकां आर्गां ओंपता. आंबेडकर जयंती निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज हरयाणात जायत्या प्रकल्पांचो शुभारंभ करतले. फरार आशिल्लो हिरांचो वेपारी मेहुल चोक्सी हाका बेल्जियम पुलिसांनी केली अटक. तामिळनाडू आणि केरळ आयज आपले पारंपारीक नवे वर्स व्हडा उमेदीन मनयतात. तिरंदाजी संवसारीक कप सर्तीच्या पहिल्या पांवड्यार भारतान दादल्यांच्या रिकव सांघिक सर्तीत रुप्या पदक मेळयले. आणि IPL क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात मुंबय इंडियन्स पंगडान दिल्ली कॅपिटल्स पंगडाक 12 धावणांनी हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.